अही नकुल। ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालित आला मंथर नाग। मधुनीच उभारी फणा करी फुनकार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग। ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालित आला मंथर नाग। कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी वज्रधरेवर गगनातून कडकडते। कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते। मार्गावर याच्या लवत तृणाची पाती, पर्णावर सुमने मोडुनी माना पडती। थरथरती झुडपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती। चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओघळ ओहळ तो जणू मंद। टाकली यमाने कट्यार वाकनकाची, चालली बळींचा वेध घेत ही धुंद। वा तांडव करता सोमप्राशुनी काली, रक्ता नाहली शिरमुडावळ भाली। थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या, हे कंकण निखळुनी पडले भूवर खाली। चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान। चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला मृत्यूचा मान करीस महान। हा थांब कुणाची जाळी मध्ये चाहूल, अंगारकणापरी नयन कुणाचे लाल। आ रक्त ओठते ध्वजा जणू रक्ताचा, रे नकुल आला आला देख नकुल। थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, रिपुसमोर येता सोडुनी अन आडोसा। भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारून मरणाचा कानोसा। पडलीच उडी कितडितेचा आघात, उल्केपरी तळपत कण्यात घुसले दात। विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुंफाट करी अन पिशापरी त्वेषात। रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात। जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवात। क्षणी धुळीत गेली वहात ती विषधार, शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर। विच्छिन्न तनूतुनी उपसुनी काढुनी दात, वाऱ्यापरी गेला नकुलवनातुनी दूर। वाऱ्यापरी गेला नकुलवनातुनी दूर। संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, आनंदे नाती त्यात तृणाची पाती। पिंजून कापसापरी पडे तो नाग, ते खंड गिळाया जमले कीटक भोती। ते खंड गिळाया जमले कीटक भोती।